चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस उत्पादन वाढीसाठी नवीन वाणाची निर्मिती। को 86032 को 265 ला उत्तम पर्याय म्हणून पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं संशोधन करून को 9057 या नवीन ऊस वाणाची निर्मिती केली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये को 86032 आणि को 265 या ऊसाच्या वाणाची मक्तेदारी आहे, पण पावसाच्या असमतोलपणामुळं या वाणांच्या ऊसाचं तग धरणं कठीण होऊन बसलं आहे। त्यामुळं ऊस उत्पादकांचं खूप नुकसान होतं। ते भरून काढण्यासाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं संशोधन करून को 9057 या नवीन वाणाची निर्मिती केली आहे। प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारं आणि उत्पादन वाढवणारं वाण असा प्रसार कृषी विभागामार्फत केला जात आहे। येत्या हंगामात बेणेमळ्याच्या माध्यमातून निवड केलेल्या 3 कारखान्यांमार्फत याचा पुरवठा केला जाणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये को 86032 को 265 को 9205 हे वाणच जास्त लोकप्रिय आहे, पण गेल्या वर्षी पावसानं ओढ दिली। सलग 2.5 महिने पाऊस आणि दाट धुकं यामुळं या ऊसाच्या पानांवरती तांबोरा रोग पडला। यामुळं ऊसाच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली। सध्या ऊसाचं क्षेत्र वाढवण्याची मर्यादा संपली आहे, त्यामुळं उपलब्ध क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यावाचून पर्याय नाही। को 86032 हे वाण 23 वर्षांपूर्वी म्हणजे 1986 साली प्रसारित केलं गेलं। शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं आणि सुप्रसिद्ध असं हे वाण बदलत्या वातावरणासमोर तग धरू शकत नाही, याचा परिणाम उत्पादनावरती होत आहे। यासाठी नव्यानं आलेलं 9057 हे वाण त्याची जागा घेऊ शकतं। 9057 हे वाण जितकं कमी पाण्याचा ताण सहन करते तितकंच अतिपाऊस आणि धुक्यातही चांगल्या प्रकारे टिकून राहतं, आणि विशेष म्हणजे तांबोऱ्यासारख्या रोगाला ते फार कमी प्रमाणात बळी पडतं।